जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् द्वारकेवर ज्या वेळेला सालवानी आक्रमण केलेलं होतं आणि भगवंत त्याच्याशी युद्ध करण्यामध्ये गुंतलेले होते तेवढ्या वेळामध्ये द्यूताचा प्रसंग घडून गेला. युधिष्ठिराला भगवंतांनी सांगितलं की द्यूताच्या वेळेला द्वारकेत किंवा जवळपास जरी मी असो तरी देखील तुम्ही एवढ्या मोठ्या संकटामध्ये खचितच सापडला नसतात. मी त्या ठिकाणी आलो असतो, मला बोलवलं नसतं तरी उपस्थित राहिलो असतो, द्यूताचं दोष दाखवून द्यूत रोखलं असतं. असं म्हणून श्रीकृष्णांनी द्यूताचे काही दोष वर्णन करून सांगितले. सर्व काळ एकूणच ते लक्षात ठेवण्यासारखे आहेत. पूर्वी नलराजा द्यूतामुळं राज्यच्युत झालेला होता आणि त्याचा सर्वनाश ओढवलेला होता. स्त्रीचा मोह, द्यूत, मृगया आणि मद्यपान या चार गोष्टी कामना जनितच आहेत आणि या गोष्टींपासून दुःख होतं. मनुष्य धन आणि ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो. शास्त्राच्या जाणकारांनी या चार पाचकांना सर्व परिस्थितीत निंद्य ठरवलेलं आहे. त्यातही द्यूताला विशेष निंदनीय ठरवलेलं आहे, कारण द्यूतामुळं एका दिवसात सगळ्या धनाचा नाश होतो. शिवाय द्यूताचं व्यसन जडतं, सगळ्या भोगवस्तूंचा उपभोग घेतल्याशिवाय नाश होतो आणि मोबदल्यामध्ये अवहेलना कटु वचन मात्र ऐकायला लागतात. भगवान युधिष्ठिराला म्हणाले की हे सगळं मी धृतराष्ट्राला समजावून सांगितलं असतं आणि या उपरही त्यांनी ते मानलं नसतं तर मी बलपूर्वक त्याचा निग्रह केला असता आणि तरीही अन्यायाचा अवलंब करून द्यूत खेळलं जाईल अशी शक्यता वाटली असती तर मी त्या दुराचारी सभासदांचा वध केला असता. पण एकूण घडलं ते घडून गेलं. पांडवांना वनवास सोसायला लागला. भगवान श्री कृष्ण वनामध्ये युधिष्ठिराला भेटतात आणि त्याची आज्ञा घेऊन सुभद्रेला आणि अभिमन्यूला आपल्या बरोबर घेऊन ते द्वारकेमध्ये परत येतात. पाठोपाठ धृष्टद्युम्न देखील द्रौपदीच्या पाचही मुलांना घेऊन आपल्या राजधानीमध्ये परत येतो. वनवासामध्ये पांडव प्रभास क्षेत्रामध्ये फिरत फिरत जेव्हा येतात तेव्हा सर्व द्वारकावासी पांडवांना जाऊन भेटतात. सम्राट असलेल्या पांडवांची आणि युधिष्ठिराची एकूण स्थिती पाहून सर्वांना खूप दुःख होत. त्यावेळेला सात्यकी असं मत व्यक्त करतो की हे अन्याय प्रकरण मिटवण्यासाठी म्हणून खरं म्हणजे आता यादव सेना घेऊन आपणच धृतराष्ट्रावर आक्रमण करूया. धृतराष्ट्राला पराभूत करून अभिमन्यूला राजा बनवूया. आणि जेव्हा युधिष्ठिर आपल्या अटी पूर्ण करून परत येईल वनवासातून तेव्हा ते राज्य युधिष्ठिराकडे परत देऊया. तेव्हा श्रीकृष्ण सात्यकीला असं म्हणतात की तू म्हणतोस तशा प्रकारे आपण केलंही असतं पण युधिष्ठिर असं राज्य अशा पद्धतीने त्याच्याकडे आलेलं राज्य कदापि स्वीकारणार नाही. युधिष्ठिर हा कामना भय आणि लोभ याला वश होणारा मनुष्य नाही. द्यूतामध्ये त्यांनी जरी हरवलेलं असलं सगळं तरी देखील राज्याच्या कामनेनी तो अशा प्रकारची गोष्ट स्वीकारेल असं मला वाटत नाही. तसंच इतर पांडव आणि द्रौपदीला देखील हे मान्य होणार नाही. आपण सर्वजण यथाकाळ पांडवांची साथ करू, युद्ध करू आणि युद्धामध्ये शत्रूचं अस्तित्व मिटवून टाकू. सगळ्या यादव वीरांना भगवंतांचं हे म्हणणं मान्य होत. या सर्व प्रकरणामध्ये द्रौपदीची जी फरफट झाली ती सर्व काळ सर्वांना चटका लावणारी अशी ठरली. मुळात जो द्रौपदीचा जन्म झाला तो यज्ञामधून झाला. तिला याज्ञसेनी असं त्याकरताच म्हटलं जातं. पांडवांना आणि कौरवांना हाताशी धरून गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांनी पांडवांकडून आणि कौरवांकडून द्रुपदाचा पराभव केला. खंडणी म्हणून द्रुपदाचं अर्ध राज्य त्यांनी काढून घेतलं. तेव्हापासून द्रुपद द्रोणाचार्यांचा सूड उगवण्यासाठी तळमळत होता आणि द्रोणाचार्यांच्या नाशासाठी उत्तम संतती व्हावी म्हणून त्यांनी यज्ञ केला. त्या यज्ञाचा जेव्हा पुरोडाश घ्यायची वेळ आली तेव्हा प्रसाद घेण्याची वेळ आली तेव्हा महाराणी अशुद्ध कालखंडामध्ये होती म्हणून तिने असं सांगितलं की मी अशुद्ध कालखंडातून जात असल्यामुळं प्रसाद देण्यासाठी आपण थांबावं. तेव्हा याचक महाराणीला असं म्हणाला की या यज्ञाच्या पूर्ततेसाठी तुझीच आवश्यकता आहे असं समजू नकोस. तुझ्या वाचून देखील या यज्ञातून तेजस्वी संतती निर्माण होईल आणि त्याप्रमाणे ज्वाळेच्या तेजस्वी वर्णाचा धृष्टद्युम्न जन्माला आला आणि आकाशवाणी झाली की द्रोणाचार्यांच्या वधासाठी म्हणून हा जन्माला आलेला आहे. तसंच त्या यज्ञातून एक कुमारी जन्माला आली. या कुमारी मध्ये अतिशय सौंदर्याचा आविष्कार नटलेला होता. ती लावण्य संपन्न होती. तिचे नेत्र नील कमलाप्रमाणे होते. काळेभोर दाट आणि विपुल केश संभार तिला प्राप्त झालेला होता. रक्तवर्ण नख आणि धनुष्याकृती भुवया तिच्या शरीराला नील कमलाप्रमाणे गंध येत असे. ती श्यामल वर्णाची होती, त्यामुळे तिचं नाव कृष्णा असं ठेवण्यात आलं. त्यावेळेला आकाशवाणी झाली की हिच्यामुळं क्षत्रियांचा नाश होणार, हिच्यापासून सर्व कौरव कुळाला भय उत्पन्न होईल, आपल्या कुळाचा, आपल्या सौंदर्याचा, आपल्या पतींचा विलक्षण अभिमान द्रौपदीला होता. ती अत्यंत तेजस्विनी आणि मानिनी असं जीवन जगली. अत्यंत अचंचल अशी महासती म्हणून ती ओळखली गेली. कर्तव्य तत्पर सरल वर्तनी आणि अग्निज्वालेप्रमाणे प्रखर क्षत्राणी म्हणून तिची ओळख भारतवर्षाला आहे. अत्यंत अलोभीत्व हे द्रौपदीचं वैशिष्ट्य होतं. द्यूताच्या वेळेला जेव्हा गांधारीनी हे अन्याय द्यूत बंद करायला लावून द्रौपदीची मुक्तता करायला लावली, त्यावेळेला धृतराष्ट्राला एक प्रकारे पश्चाताप झाल्याचं भासून धृतराष्ट्रानी द्रौपदीला तू वर माग म्हणून सांगितलं. तेव्हा तिने युधिष्ठिर आणि युधिष्ठिराचा तिच्यापासून झालेला मुलगा प्रतिविंध्य हे दास्य मुक्त व्हावेत अशा प्रकारचं वर मागितलं. तो वर देऊन धृतराष्ट्र तिला अजून वर मागण्याची गळ घालू लागला. तेव्हा तिने आपले चारही उर्वरित पांडव पती त्यांच्या त्यांच्या शस्त्रांसह मुक्त व्हावेत असं वर मागितलं. तेवढ्यावरही समाधान न होऊन धृतराष्ट्र तिला अजून एक तिसरा वर माग म्हणून म्हणायला लागला. तेव्हा ती म्हणाली की लोभ हा धर्मनाश करतो, मला तिसरा वर नको. आता जे काही आहे ते माझे पती शस्त्रांसकट मुक्त झालेले असल्यामुळं त्यांनी आपल्या सामर्थ्याने मिळवावं, आता त्यांच्यासाठी मी कोणताही वर मागणार नाही. द्रौपदी ही महामानिनी होती. कौरवांकडून जो अपमान तिचा झाला तो अपमान ती कधीही विसरली नाही. पांडवांचं अस्तित्व मिटावं अशी दुर्योधनाची अनिवार्य इच्छा होती. पांडवांचं अस्तित्वच त्याला सलत होतं, त्यामुळे वनवासात गेल्यानंतर देखील तो पांडवांचा दुस्वास करतच राहिला. त्या दरम्यान एकदा हस्तिनापुरामध्ये दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषींची खूप सेवा करून दुर्योधनाने त्यांना प्रसन्न करून घेतलं. साधारण 2 महिने सेवा झाल्यानंतर दुर्वास जेव्हा जायला निघाले तेव्हा दुर्योधनाने त्यांना अशी विनंती केली की तुम्ही माझी जशी सेवा घेतली आणि माझ्यावर जसे तुम्ही प्रसन्न झालात अशी सेवा तुम्ही माझे बंधू पांडव त्यांच्याकडून घ्यावी आणि त्यांच्यावर देखील कृपा करावी असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या सर्व शिष्यांसह पांडवांकडे आदरातिथ्या करता जा. त्याची अशी अटकल होती की वनात असलेले पांडव दुर्वास ऋषींची मनाप्रमाणे सेवा करू शकणार नाहीत आणि पांडवांना क्रोधिष्ठ दुर्वास शाप देती. मात्र द्रौपदीकडं भगवान सूर्यदेवांनी दिलेल्या एका थाळीमुळे सगळं चित्र बदललं। दुर्वासांचे आशीर्वादच पांडवांना मिळाले। पांडव द्वैतवनात असताना पांडवांची छेड काढून कोणत्या तरी निमित्ताने पांडवांना द्वंद्व युद्धाचं आव्हान देऊन त्यांना संपवायचं अशा हेतूने तो दास दासी सह कर्ण अश्वत्थामा यांना घेऊन द्वैतवनात गेला। द्वैतवनातल्या सरोवरामध्ये त्याचे दास दासी आणि सैनिक पोचलेले असताना त्या सरोवराच्या ठिकाणी गंधर्व स्त्रिया प्रथम स्नान करत होत्या। असं असल्यामुळे गंधर्वांनी या सगळ्यांना अडवलं तेव्हा दुर्योधनाच्या दासींनी तिथं एक प्रकारे झोंबाझोंबी केली। त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून दुर्योधनाच्या सैनिकांनी शस्त्र उचललं आणि तिथे एक युद्ध सुरू झालं। पाठीमागून आलेले कर्ण दुर्योधन हे त्या युद्धामध्ये सामील होतात तोच चित्रसेन कर्णाबरोबर युद्ध करत असताना त्यांनी अशी आरोळी ठोकली की कवच कुंडल प्राप्त झालेला हा कर्ण तसा मारला जाणार नाही, त्यामुळे हजाराच्या संख्येने त्याला घेरून त्याला अटक करणं हेच आपल्याला श्रेयस्कर आहे। कर्णाने हे सगळं ऐकलं आणि कर्ण त्या ठिकाणून पळून गेला आणि एकटा सापडलेला दुर्योधन चित्र सेनापुढे बंदी झाला। दुर्योधनाचे हात वेलींनी करकचून बांधले गेले आणि त्याला बंदी बनवून चित्रसेन गंधर्व त्याला घेऊन जात असताना अचानक बाणांचा वर्षाव झाला। चित्रसेन आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या गंधर्वांना अर्जुनाशी सामना करायला लागला। बघता बघता अर्जुनाने सर्वांचा पराभव केला। चित्रसेनाला अर्जुनाने पळवून लावलं आणि त्यानंतर अर्जुनाने दुर्योधनाला असं सांगितलं की युधिष्ठिराच्या आज्ञेमुळे मी तुझं संरक्षण करायला आणि चित्रसेना पासून वाचवण्यासाठी म्हणून आलो। परत द्वैतवनात येऊ नकोस असं अर्जुनाने त्याला बजावलं आणि तसंच हात बांधलेल्या स्थितीत चित्रसेनाने हात बांधलेले होते तशाच स्थितीत त्याला परत सोडला। अर्जुनाकडून अशा प्रकारचा फार मोठा अपमान परत झाला अशी भावना दुर्योधनाच्या मनात घर करून राहिली। याच काळात अर्जुन भगवान शंकरांकडून पाशुपतास्त्र मिळावं म्हणून तपश्चर्येकरता म्हणून बसलेला होता। त्यांनी फार दीर्घ काळ तप केलं। अत्यंत एकाग्रतेने पवित्र भावाने भगवान शंकरांचं तप करत असताना पाशुपतास्त्रासारखं अस्त्र परीक्षा घेतल्याशिवाय देता कामा नाहीये या भावनेने भगवान शंकर एका किरातचा वेश घेऊन तिथं आले। त्याच वेळेला एक वराह जो प्रत्यक्षात राक्षस होता पण अर्जुनाला मारण्यासाठी म्हणून वेगाने अर्जुनावर धावून येत असलेला अर्जुनाने पाहिला। तपश्चर्येला बसलेला अर्जुन शेजारी धनुष्य बाण ठेवलेलं होतं, त्यामुळं अर्जुनाने तात्काळ बाण चढवला आणि त्या वराहावर सोडला। तपश्चर्या करत असताना बाण मारायला लागला पण आता शिकार तर पाहून घेऊ म्हणून अर्जुन जेव्हा त्या बाण लागलेल्या वराहाकडे गेला तेव्हा त्या वराहाला अजून एक बाण लागलेला होता आणि ज्यांनी बाण मारलेला होता तो किरात देखील तिथे उपस्थित होता आणि शिकार ही कोणाची आहे यावरून त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि थोड्याच वेळात युद्ध जुंपलं। अर्जुनाने युद्धाची शिकस्त केली तरी देखील त्या किरातावर अर्जुनाच्या युद्ध कौशल्याचा काही परिणाम होत नव्हता। अर्जुनाचा भाता अक्षय होता, तो कधीही संपत नाही असा अर्जुनाचा अनुभव होता। पण अर्जुनाला लक्षात यायला लागलं की आपल्या भात्यातले बाण संपत चाललेले आहेत। एवढंच नव्हे तर त्या किरातापुढे अर्जुनाच्या हातातलं धनुष्य देखील गळून पडलं, गांडीव धनुष्य होत। त्या किराताच्या बाणाने त्याची प्रत्यंचा तोडून टाकली। तेव्हा अर्जुन इतर आयुध घेऊन त्या किराताशी युद्धासाठी गेला, पण अर्जुनाचं काही एक चाललं नाही। पण अर्जुन ज्या निर्भयपणाने युद्ध करत होता त्याचं त्या किराताला मोठं कौतुक वाटत होत। शेवटी सकाळी भगवान शंकरांच्या मस्तकावर त्यांनी जी फुलं वाहिलेली होती ती फुलं जेव्हा किराताच्या डोक्यावर मस्तकावर अर्जुनाने पाहिली तेव्हा अर्जुन धन्य धन्य साधू साधू असं म्हणून त्या किराताला शरण गेला। भगवान शंकरांनी अर्जुनाला दर्शन दिलं आणि अर्जुनाने पाशुपतास्त्र मिळवलं। तसंच आपल्याला फार मोठं युद्ध छेडावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला दिव्य अस्त्रांची गरज भासेल हे लक्षात घेऊन आपले पिता इंद्र यांच्या मदतीने अर्जुन स्वर्ग लोकामध्ये गेला। कौरवांच्या पक्षामध्ये दिव्य शस्त्र आणि अस्त्र यांचं शिक्षण भीष्माचार्यांनी घेतलेलं होतं, स्वर्गात जाऊनच घेतलेलं होतं, आणि पांडवांच्या बाजूला त्या गोष्टीची कमतरता होती। अर्जुनाने दिव्यास्त्र स्वर्गात जाऊन मिळवली आणि आपलं काम झाल्यानंतर तिथले स्वर्ग भोग किंवा सुख याच्यात त्याचं मन लागेना। एकदा उर्वशी नावाच्या अप्सरेचा नाश चालू असताना अर्जुन विमनस्क अवस्थेमध्ये शून्यपणे तो नाच पाहत होता तेव्हा इंद्राला असं वाटलं की हा विषय भोगाकरता खिन्न झालेला आहे। म्हणून इंद्रानी उर्वशीला अर्जुनाची सेवा करण्यासाठी म्हणून अर्जुनाकडे पाठवलं। ही उर्वशी कुरुवंशाचे पूर्वज पुरुरवा यांची पूर्वी पत्नी होती आणि या उर्वशीपासूनच हा वंश पुढे चालत आलेला होता। हे स्मरून अर्जुन तिला असं म्हणाला की मी तुला मातेच्या स्वरूपात पाहतो, पण उर्वशी देखील अर्जुनाला पाहून मोहित झालेली असल्यामुळं आणि अर्जुनाने उर्वशीचं काहीही न ऐकता एक प्रकारे स्वर्गामध्ये तिचा अपमान घडल्यामुळं उर्वशीने अर्जुनाला नपुसक होशील असा शाप दिला। हे जेव्हा इंद्राला समजलं तेव्हा मध्यस्थी करून उर्वशीने तो शाप सुधारून दिला की एक वर्षभर पर्यंत तुला नपुसक म्हणून राहायला लागेल। त्या काळात अर्जुन नृत्य विद्या देखील स्वर्गामध्ये शिकला आणि महेंद्रांनी त्याला असं सांगितलं की हा जो शाप आहे हा शाप तुला वरदानासारखा ठरेल, अज्ञातवासामध्ये या शापाचा तुला उपयोग होईल। पांडवांचा वनवास संपला आणि अज्ञातवासाच्या अटी प्रमाणे ते गुप्त झाले। गुप्त होऊन ते विराट राजाच्या दरबारामध्ये त्याच्या आश्रयासाठी म्हणून आले। वेगवेगळ्या वेळेला साधारण एकाच काळामध्ये ही सगळी मंडळी विराट राजाच्या दरबारी निरनिराळ्या नोकरी करता म्हणून रुजू झाली। त्याच्यामध्ये अर्जुन हा बृहन्नडा या नावाने, विराट राजाची मुलगी उत्तरा हिला नर्तन शिक्षिका म्हणून रुजू झाला। तर भीमसेन आचार्याचं काम करण्यासाठी म्हणून वेगळं नाव घेऊन बल्लव या नावाने तिथं रुजू झाला। युधिष्ठिर राजाचा सल्लागार आणि राजाबरोबर द्यूत खेळणारा म्हणून अशा एका भूमिकेमध्ये त्या दरबारात आला। तर द्रौपदी ही दासी म्हणून विराट राजाच्या राणीची दासी म्हणून काम करण्यासाठी तिथे आली सैरेंद्रिया नावाने। त्यांच्यातला नकुल हा अश्वांचा पारखी होता, तो अश्वशालेमध्ये नोकरीला लागला आणि सहदेव गोधन सांभाळण्यासाठी म्हणून गोप बनून विराट राजाकडे नोकरीला लागला। या विराट राजाचा सेनापती आणि मेहुणा कीचक हा त्या काळी अत्यंत बलाढ्य होता। या कीचकाची नजर आपल्या बहिणीच्या महालामध्ये असणाऱ्या या सैरेंद्री नामक दासीवर पडली आणि एवढी सौंदर्यवती स्त्री त्यांनी कधी पाहिली नव्हती। तो वेगवेगळ्या निमित्ताने सैरेंद्रीची छेड काढू लागला। ते असह्य होऊन तिने भीमाला आपलं संरक्षण करण्यासाठी म्हणून अर्जव केलं। भीमाने नृत्यशालेमध्ये कोणत्या तरी कामाने फसून तू कीचकाला रात्री घेऊन ये असं सैरेंद्रीला द्रौपदीला सांगितलं आणि कीचकाला भीमाने नृत्यशाळेमध्ये केवळ बुक्क्यांनी बुकलून ठार मारलं। यावेळेला पांडवांचा अज्ञातवास संपत आलेला होता आणि या कीचक वधानंतर अज्ञातवास संपला देखील, पण पांडव प्रगट झाले नव्हते। मात्र कीचक मारला गेल्याची बातमी, कोणीतरी कीचकाला मारलं अशा पद्धतीने जेव्हा हस्तिनापूरमध्ये जाऊन पोचली तेव्हा कीचक हा केवढा बलाढ्य योद्धा आहे आणि त्याला भीमाखेरीज कोणीही मारणं शक्य नाही असं दुर्योधन कर्ण अश्वत्थामा या मंडळींच्या लक्षात आलं आणि पांडव विराटाच्या राज्यामध्ये निश्चित लपलेले आहेत आणि तिथून त्यांना शोधून काढावं या निमित्ताने विराट राजाच्या गोधनावर हल्ला करून ते पळून नेण्याच्या निशाणी कौरवांनी विराटाच्या राज्यावर स्वारी केली। मात्र आपले जे मांडलिक राजे होते त्या राजांना इतरही सर्व बाजूनी विराटावर स्वारी करण्यासाठी म्हणून दुर्योधनांनी बजावलं। त्या प्रकारे विराटाच्या राज्याच्या चारही दिशांनी आक्रमण झालं। एका बाजूनी स्वतः कौरवांनी आक्रमण केलं, त्या कौरवांच्या सैन्यामध्ये दुर्योधन दुःशासन अश्वत्थामा कर्ण शकुनी मामा अशी मंडळी होती। युधिष्ठिराखेरीज जे उर्वरित चार पांडव होते युधिष्ठिराच्याच सल्ल्याने एकेका दिशेला विराटांनी पाठवले आणि त्या चारही पांडवांनी सर्वांचा पराभव केला। त्याच्यामध्ये सर्वात लक्षणीय पराभव कौरव सैन्याचा झाला। एकाच वेळेला एवढ्या योद्ध्यांशी आणि सैन्याशी लढून अर्जुनाने फार मोठा विजय संपादन केला। दुर्योधनाची फार मोठी अपकीर्ती आणि नाचक्की झाली। पांडव प्रगट झाले आणि दुर्योधनाच्या मनात असं येऊ लागलं की एकटा अर्जुन युद्धासाठी उभा राहिला तर आपण जर सगळे पराभूत होतो तर पाचही पांडव जर उभे राहिले तर आपली स्थिती काय होईल। या शंकेने दुर्योधनाला ग्रासलेलं होतं, तोच अधिकृतरित्या पांडव प्रगट झाले अशा प्रकारची बातमीही आली। विराट राजा युधिष्ठिराला शरण गेला. पांडवांच्या रूपाने पाचही महावीर आपल्याकडे साध्या नोकऱ्या करत होते आणि त्यांची एक प्रकारे अवहेलना झाली म्हणून तो फार मोठा खजीन झाला. शिवाय त्याला एक प्रकारची भीतीही वाटायला लागली. पण युधिष्ठिराने त्याला अभय दिलं. पांडवांचा आणि विराटाचा स्नेह पक्का झाला. अर्जुनाने जो महापराक्रम केला त्याला स्मरून विराटाने असं ठरवलं की आपली मुलगी उत्तरा हिचा विवाह अर्जुनाबरोबर करावा. तेव्हा अर्जुन विराटाला असं म्हणाला की मी शिष्या म्हणून उत्तरेला इतके दिवस नृत्य शिकवलं, ती मला मुलीसारखी आहे, तिच्याशी मी विवाह करणं योग्य होणार नाही, पण तुमची जी विवाहाची मागणी आहे तीही मी धुडकावून लावत नाही. माझा मुलगा अभिमन्यू हिचा करता तुम्ही उत्तरा द्यावी. विराट राजाने या गोष्टीला अत्यंत आनंदाने संमती दिली. या विवाहाच्या निमित्ताने भगवान श्री कृष्ण सुभद्रा आणि अभिमन्यू यांना घेऊन विराट राजाच्या उपलव्य नगरामध्ये आले. बलराम सात्यकी अन्य प्रमुख यादववीर देखील आले. राजा द्रुपद आपल्या पुत्राबरोबर तसंच एक औक्षहिणी सैन्य घेऊन त्या नगरीमध्ये आला आणि अनेक इष्टमित्र राजे देखील आपापल्या सैन्यासह तिथे येऊन पोहोचले. या सर्वांच्या उपस्थितीत उत्तरा आणि अभिमन्यू यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला. आता आपण एक भगवान गोपाल कृष्णांचं स्तवन करणारं भजन ऐकू आणि मग पुढची कथा पाहू.
चमर पोत का मंदर घर तेरा इह विधि बने गोपाला गोपाला कलंदर केतवा कलंदर केतवा छप्पन कोटि का पेहन तेरा पेहन तेरा छप्पन कोटि का पेहन तेरा सोलह सहस्र इदारा इदारा सोलह सहस्र इदारा भार अठारह मुदगरु तेरा मुदगरु तेरा सहन सब संसार संसार कलंदर केतवा केतवा कलंदर केतवा कलंदर केतवा भक्ति करत मेरे ताल छीनाए भक्ति करत मेरे ताल छीनाए किह पही किर उपकारे उपकारे किह परी कर उपकारे नामे का स्वामी अंतर्यामी नामे का स्वामी अंतर्यामी फिर सागर विदेशवा कलंदर केतवा करी अब डाली भेसवा कलंदर केतवा
विवाहाच्या दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी भगवान श्री कृष्णांनी तिथे जमलेल्या सगळ्या राजमंडळाची एक सभा घेतली. विराट राजाच्या भव्य आणि सुशोभित सभागृहामध्ये ही सभा झाली. सर्वजण सुवर्णमंडित आसनावर विराजमान झाले. त्यामध्ये विराट, द्रुपद, वसुदेव, बलराम, श्रीकृष्ण, सात्यकी, अन्य यादववीर, सर्व पांडव, द्रौपदीचे पाचही पुत्र अभिमन्यू, विराटाचे पुत्र, द्रुपदाचे पुत्र आणि अन्य काही सुहृद राजे उपस्थित होते. थोडा वेळ आपापसात स्वाभाविक बोलणं झालं. सगळी सभा शांत झाली. सर्वजण श्रीकृष्णांकडे पाहत स्तब्ध झाले आणि भगवान श्रीकृष्णांनी मोजक्या आणि नेमक्या शब्दात पांडवांचा प्रश्न आणि त्यांचा पक्ष सभेपुढे मांडला. श्रीकृष्ण असं म्हणाले की शकुनीनी द्यूतसभेमध्ये पांडवांचं राज्य कपटाने हिसकावून घेतलं. त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगायला लावला आणि पांडवांनी देखील सत्यनिष्ठ असल्यामुळे ती अट पाळली. खडतर असा वनवास आणि त्याही पेक्षा कठीण असा अज्ञातवास सोसून पांडव आपल्या वचनातून आता मुक्त झालेले आहेत. त्यांना त्यांचं राज्य आता परत मिळायला पाहिजे. असा उपाय सर्व मिळून शोधा की ज्यामुळं धर्मराज युधिष्ठिर आणि राजा दुर्योधन या दोघांचंही हित होईल. आणि लक्षात ठेवा की युधिष्ठिर अधर्मानी मिळालेलं देवांचं राज्य देखील स्वीकारणार नाही आणि धर्मानी मिळेल तर लहानसं राज्य देखील स्वीकारेल. धृतराष्ट्राच्या मुलांनी पांडवांच्या पैतृक राज्याचं कशा रीतीने अपहरण केलेलं आहे हे तुम्ही सर्वजण जाणता. कौरवांनी आपल्या पराक्रमाने हे राज्य मिळवलेलं नाही हेही तुम्हाला माहीत आहे. कौरवांचा वाढलेला लोभ, युधिष्ठिराची धर्मज्ञता आणि कौरव आणि पांडव यांचे परस्पर संबंध लक्षात घ्यावेत आणि सभासदांनी त्याप्रमाणे सर्वानुमते काही निश्चय करावा. सत्यपरायण असल्यामुळं पांडव प्रतिज्ञेचं यथावत पालन करून आज आपल्यासमोर उपस्थित झालेले आहेत. एवढं होऊन देखील धृतराष्ट्रपुत्र पांडवांशी विपरीत व्यवहारच करत राहतील, त्यांचं राज्य परत देणार नाहीत, तर पांडव या सर्वांचा वधही करतील. कौरव पांडवांच्या कार्यात विघ्न आणताहेत, त्यांच्या वाईटावर ते टपलेले आहेत हे निश्चितपणाने जाणून आपण सर्व सुहृद आणि संबंधित एकत्र जमलेले आहात. दुष्ट कौरवांना या कार्यापासून परावृत्त कसं करायचं याचा विचार आपण करायला हवा. श्रीकृष्ण असं म्हणाले की पांडव आता अल्पसंख्य आहेत पण दुर्बल मात्र नाहीत. जर युद्ध छेडून पांडवांना सतावलं गेलं तर धृतराष्ट्र पुत्रांना ते युद्धात निश्चित ठार मारतील. अशा परिस्थितीमध्ये भगवान एकतर्फी युद्ध करण्याचा विचार मात्र मांडत नाहीत. ते असं म्हणाले की दुसऱ्या पक्षाचं मत काय आहे ते अगोदर जाणून घेतलं पाहिजे. दुर्बल आहोत म्हणून युद्ध टाळायचं नाही आणि समर्थ असूनही टळत असेल तर युद्ध टाळलं पाहिजे. कारण युद्ध ही नेहमीच भयंकर गोष्ट आहे असं श्रीकृष्ण म्हणाले. शत्रू पक्षाचा विचार काय आहे हे समजल्याखेरीज आपल्याला काहीही निश्चय करता येणार नाही असं श्रीकृष्ण सर्वांना म्हणाले. म्हणून माझा विचार असा आहे की इथून कोणी धर्मशील पवित्र आत्मा कुलीन सावधान पुरुष दूत म्हणून कौरवांकडे जावा. दूत असा असावा की तो कौरवांना शांत करायला समर्थ असेल आणि युधिष्ठिराला त्याचं जे राज्य आहे ते राज्य द्यायला तो भाग पडेल. भगवंतांनी अशी प्रस्तावना केल्यावर तिथं विचार विनिमय सुरू झाला. बलराम असं म्हणाले की दूत पाठवण्याची कल्पना आपल्याला एकदम मान्य आहे. त्यांनी देखील दूत कसा असावा आणि दूतांनी कौरवांच्या सभेमध्ये कसं बोलावं या संबंधीचे विचार मांडले. मात्र बलराम असं म्हणाले की दूताच्या प्रकरणात युधिष्ठिर सर्वथैव निर्दोष नाही. असं असल्यामुळं दूतांनी युद्ध होईल असं काही बोलू नये. दोष दोन्ही बाजूला आहे. संधी करण्याच्या भावनेने दुर्योधनाला आमंत्रित करावं. दोन्ही पक्षांकडून युद्धामध्ये अन्याय आणि अनिती घडण्याचा संभव असतो. युद्धामध्ये काहीही कोणतंही प्रयोजन सिद्ध होत नाही. बलरामांनी असं मत मांडल्याबरोबर सात्यकी उभा राहिला आणि आवेशाने बलरामांच्या म्हणण्याचा प्रतिवाद करायला त्यांनी सुरुवात केली. सात्यकी म्हणायला लागला की पांडवांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केलेली आहे, तरी देखील कौरव ते मान्य करण्याच्या मनस्थितीत नाहीत. तेव्हा शत्रू पुढे दूत पाठवून याचना न करता आवश्यक तर युद्धच केलं पाहिजे. राजा द्रुपदांनी सात्यकीला अनुमोदन दिलं. दुर्योधन हा पापी आहे आणि पापाचा विचार करणारा आहे. मृदू वचनांनी वश होणारा मनुष्य तो नाही. मृदू व्यवहाराला तो दुर्बलता मानेल. म्हणून आपण आपल्या मित्रांकडे त्वरित संदेश पाठवले पाहिजेत की त्यांनी सैन्य संग्रहाचा उद्योग सुरू करावा. द्रुपद असंही म्हणालंय की हीच गोष्ट दुर्योधन देखील करील आणि ज्याचा प्रथम निरोप जाईल त्याला राजे मदत करतील. त्यामुळे आपण त्वरित त्या दिशेने ही काम करायला सुरुवात करावी. शेवटी विराट राजाला उद्देशून द्रुपद म्हणाला की माझे पुरोहित विद्वान ब्राह्मण आहेत, त्यांना धृतराष्ट्राकडे आपण पाठवूया. त्यांना सांगण्यासाठी योग्य संदेश त्यांच्याबरोबर पाठवूया. दुर्योधनाला काय सांगायचं आहे, भीष्मांशी कशा प्रकारे बोलायचं आहे, धृतराष्ट्राला काय संदेश द्यायचा आहे, द्रोणाचार्यांशी काय बोलायचं आहे, ते सगळं तुम्ही वडील किनी त्या पुरोहितांना समजावून सांगा. भगवान गोपाल कृष्णांनी द्रुपदांचं म्हणणं योग्य असल्याचं सगळ्या सभासदांना सांगितलं आणि ते म्हणाले की प्रथम आम्हाला हेच काम करायला पाहिजे. अवसरोचित काम न करणारा मनुष्य मूर्ख मानला जातो. पण श्रीकृष्णांनी त्यांची एक भूमिका स्पष्ट केली. ते असं म्हणाले की पांडव आणि कौरव दोघही आम्हाला यथायोग्य अनुकूल असं वर्तन आमच्याशी करतात. तेव्हा आणि यावेळेला तर आम्ही विवाह करता म्हणून केवळ एकत्रित आलेले आहोत. त्या निमित्ताने आपण केवळ एकत्रित बसलो आणि हा विषय निघाला. विवाह कार्य संपन्न झालेलं आहे. आता आपण आपापल्या घरी परत जाऊया. आणि द्रुपदाला उद्देशून म्हणाले की सर्व राजांमध्ये आपण वयाने शास्त्र ज्ञानाने श्रेष्ठ आहात. आपण धृतराष्ट्र, द्रोण, कृप दोघांचेही मित्र आहात. धृतराष्ट्र नेहमी आपला आदर करतात. तुम्ही त्यांना जो संदेश पाठवाल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. दुर्योधन न्यायानुसार आपल्या प्रस्तावाचा स्वीकार करील तर संहार टळेल. जर मोहवश होऊन तो प्रस्ताव स्वीकारणार नसेल तर तुम्ही अन्य राजांना युद्धाचं निमंत्रण पाठवा. मात्र यादवांना आणि मला सर्वात शेवटी पाठवा असं श्रीकृष्ण द्रुपदाला सांगून गेले. विराटांनी श्रीकृष्णांचा सत्कार केला आणि श्रीकृष्णांना द्वारकेला जाण्यासाठी निरोप दिला. भगवान श्रीकृष्णांचं जे त्या सभेतलं सगळं वर्तन आणि व्यवहार आणि भाषण होत, ते भाषण राजनीतीच्या दृष्टीने, राजनीती शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत उद्बोधक असं समजलं जातं. त्याच्यामध्ये पांडवांचा पक्ष सत्याचा आहे, न्यायाचा आहे, कौरवांचा पक्ष असत्याचा आहे, लोभ अन्यायाचा आहे असं प्रथमच श्रीकृष्ण सांगतात, स्पष्ट करतात. पण युद्ध टाळण्यात उभय पक्षांचं हित आहे असंच मत ते मांडतात. युद्ध टाळण्याची शक्यता कमी आहे हे त्यांना माहीत होतं, पण कौरवांचं मत प्रथम जाणून घेतलं पाहिजे हे ते अत्यंत उचित आवश्यक असं समजतात. युद्ध अपरिहार्यच असलं तर ते करायला हवं, त्याच्यात पांडवांचा विजय आणि कौरवांचा नाश निश्चित आहे, पण कौरव आणि पांडव या दोघांचे आपल्याशी समान संबंध आहेत हे त्या सभेमध्ये ते सांगतात. आणि सुरुवातीलाच पांडवांची बाजू घेऊन ते समता सोडून वागतात असं दिसत नाही. तसंच इथून पुढे जी कार्यवाही करायची आहे त्याची सूत्र ते नातेवाईक या अंगानी विराट आणि द्रुपदांकडे सोपवतात. स्वतः द्वारकेला निघून जातात. विवाहाच्या निमित्ताने आपण आलेले आहोत, ते काम संपल्यानंतर दुसऱ्याच कार्यात स्वतःला गुंतून घेणं, एका कार्यातून दुसरं कार्य अशा पद्धतीने सुरू करणं हे त्यांना योग्य वाटत नाही. युद्धाची तयारी द्रुपदांनी करावी, युद्धाच्या सहाय्याकरता राजांना आमंत्रित करण्याचं काम द्रुपदांनीच करावं, आणि असं करायचं ठरलंच तर आपल्याला सर्वात शेवटी निरोप पाठवावा असं त्यांनी सांगितलं. ते पांडवांच्या पक्षामध्ये आहेत हे सूचित करतात, पण सर्वांच्या अगोदर ते आपल्या स्वतःला बांधून घेत नाहीयेत हेही दिसून येत. भगवान श्रीकृष्णांचं हे जे आचरण आहे हे आचरण सहजाचरण आहे. चतुर आणि धूर्त पुरुष जसा वागेल तशा प्रकारचं जरी ते दिसलं तरी देखील मुद्दा म्हणून ते आचरण नाही, ते त्यांचा सहज स्वभाव म्हणून तशा रीतीने वर्तन करत होते. त्याच दरम्यान द्वारकेला श्रीकृष्ण गेल्यानंतर एक गोष्ट घडते, ती म्हणजे द्रुपदांनी जसा तर्क केलेला होता तसंच घडून दुर्योधन युद्धाच्या तयारीला लागलेला होता. दुर्योधनाकडून अनेक राजांना युद्धाकरता म्हणून संकेत गेलेले होते, पण श्रीकृष्ण विराटाच्या नगरीहून द्वारकेला निघाले ही गोष्ट हेरांकडून जाणून घेऊन स्वतः दुर्योधन अत्यंत शीघ्र गतीने श्रीकृष्णांना भेटण्यासाठी म्हणून द्वारकेमध्ये गेला. द्वारकेकडे दुर्योधन गेला त्याच दिवशी अर्जुनाने देखील द्वारकेकडे प्रयाण केलेलं होतं. दोघेही द्वारकेला एकाच वेळेला पोचले. श्रीकृष्ण शयन करत आहेत, अशी ती वेळ होती. दोघेही थेट शयनगृहापर्यंत जाऊ शकले. दुर्योधनाने प्रथम प्रवेश केलेला होता. श्रीकृष्णांच्या डोक्यापाशी असणाऱ्या एका उत्तम आसनावर दुर्योधन जाऊन बसला. श्रीकृष्ण जागे होण्याची वाट पाहत पाठोपाठ अर्जुन गेला आणि भगवंतांच्या चरणांजवळ उभा राहिला. भगवंत जागे झाल्यावर साहजिकच श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रथम पाहिलं, कारण तो पायापाशी बसलेला होता, उभा होता. भगवंतांनी दोघांचाही आदर सत्कार केला, दोघांनाही येण्याचं प्रयोजन विचारलं. तेव्हा दुर्योधनाने सांगितलं की माधव आता युद्ध होईल असा अंदाज आहे, या युद्धामध्ये तुम्ही मला सहाय्य द्या, तुमचं माझ्याशी आणि अर्जुनाशी समान सख्य आहे, आपले संबंध देखील नाते संबंध देखील समान आहेत, त्यामुळे हे मधुसूदना मी तुमच्याकडे प्रथम आलेलो आहे. पूर्वपुरुषांचा सदाचार असं सांगतो की प्रथम येणाऱ्यांची सहाय्यता प्रथम करावी. हे जनार्दनात सांप्रत तुम्ही सत्पुरुषांमध्येही सर्वश्रेष्ठ आहात, त्यामुळे सत्पुरुषांच्या आचाराचं तुम्ही पालन कराल अशी मला आशा आहे. दुर्योधनाने साळसूतपणाने सत्पुरुषांचा आचार पुढे केला आणि श्री कृष्णांना आपण धर्म संकटात टाकलं. अशा जाणीवेने श्री कृष्ण काय म्हणतात ते ऐकण्यासाठी तो उत्सुक होता. तर श्री कृष्ण असं म्हणाले की तू प्रथम आलास याच्यामध्ये काही संशय नाही, पण मी प्रथम कुंतीनंदन अर्जुनाला पाहिलेलं आहे. तुझं प्रथम आगमन आणि माझं प्रथम अर्जुनाला पाहणं असं घडलेलं आहे. असं असल्यामुळं मी तुम्हा दोघांनाही सहाय्य करीन. शास्त्रानुसार प्रथम लहानाचं कार्य करायला पाहिजे, त्यामुळं अर्जुन तुमच्या दोघात वयाने लहान असल्यामुळं तो प्रथम इच्छित वस्तू प्राप्त करायला पात्र आहे. असं म्हणून श्री कृष्ण म्हणाले की माझ्याजवळ बलवान अशी नारायणी सेना आहे, ती रणयोद्ध्यांची सेना आहे. ही सेना एका बाजूला राहील आणि एकटा मी दुसऱ्या बाजूला राहील. मी ना युद्ध करीन ना शस्त्र धारण करीन, असं स्पष्ट करून श्री कृष्णांनी अर्जुनाला या दोहोतील एकाची निवड करायला सांगितलं. दुर्योधनाने मोठ्या अर्जुनाने आयुध नसलेल्या आणि न लढणाऱ्या अशा श्री कृष्णांना मागितलं, तर दुर्योधनाने मोठ्या आनंदाने उरलेली जी सगळी सेना होती श्री कृष्णांशिवाय ती मागून घेतली. एवढंच नव्हे तर एक प्रकारे श्रीकृष्ण ठकला असं समजून त्याला मोठा आनंद देखील झाला. शास्त्राच्या जाळ्यातून शास्त्राच्या आधाराने भगवान श्रीकृष्ण सुटले. निवड करण्याचा प्रथम अधिकार धर्माप्रमाणे दुर्योधनाला होता, पण आपण प्रथम अर्जुनाला पाहिल्यामुळं आणि अर्जुन लहान असल्यामुळं धर्माप्रमाणे लहानांना तो अधिकार आहे असं सांगून अर्जुनाला त्यांनी तो अधिकार दिला. निर्णयाचा प्रथम अधिकार दुर्योधनाला न देण्यामध्ये देखील त्यांची सावधगिरी होती. न जाणो दुर्योधन काय विचार करील. खरं म्हणजे दुर्योधनाची इच्छा माहीत होती तरी देखील धोका पत्करायची भगवान श्री कृष्णांची तयारी नव्हती. भगवंतांच्या या बौद्धिक सामर्थ्यानेच पांडवांचं अनेकदा रक्षण झालेलं दिसतं. दुर्योधन मोठ्या प्रसन्न मनाने बलरामांकडे गेला, पण बलराम म्हणाले की मी श्री कृष्णाला सोडून कदापिही दुसरीकडे राहू इच्छित नाही, म्हणून तुझ्या बाजूला येण्याचा प्रश्न येत नाही. श्रीकृष्णाकडे पाहून मी मनोमन ठरवलेलं आहे की मी आता अर्जुनालाही सहाय्य करणार नाही आणि दुर्योधनालाही नाही. शेवटी ते दुर्योधनाला म्हणाले की तू श्रेष्ठ भरत वंशामध्ये जन्मलेला आहेस, तू जा आणि क्षत्रिय धर्मानुसार युद्ध कर. इकडे दुर्योधन गेल्यानंतर श्रीकृष्णांनी अर्जुनाला विचारलं, मी युद्ध करणार नाही मग तू मला कशाकरता स्वीकारलंस. तेव्हा अर्जुन भगवंतांना म्हणाला की तुम्ही एकटेच त्या सर्वांना नष्ट करायला समर्थ आहात हे मला माहीत आहे. तुम्ही लढत नसलात तरी तुमच्याच कृपेने मीही एकटाच सर्व शत्रूंचा नाश करायला समर्थ आहे. तुम्ही त्रिलोकात कीर्तिमान आहात, तुम्ही जिकडे राहाल तिकडे यश राहत, मला यशाची इच्छा आहेच म्हणून मी तुम्हाला वरलं. असं म्हणून अर्जुनाने भगवंतांजवळ एक इच्छा व्यक्त केली. अर्जुन भगवंतांना म्हणाला की माझ्या मनात नेहमी अशी इच्छा राहिलेली आहे की तू माझ सारथ्य करावं. या चिरकालिक इच्छेची तू पूर्ती करावीस. अर्जुन हा त्या काळातला अप्रतिम योद्धा होता. अत्यंत स्वाभिमानी होता. त्याच्या सामर्थ्यावर स्वतःच्या त्याचा अत्यंत विश्वास होता. तरी देखील भगवान श्री कृष्ण ही एकच व्यक्ती अशी होती की जी त्याची सखा होती, जो त्यांचा भक्त देखील म्हणत होता, पण सामर्थ्याने किंचित स्पर्धा कृष्णांबरोबर अर्जुनाला वाटत असे. भगवान म्हणाले की तू माझ्याशी स्पर्धा ठेवतोस हे मला माहित आहे. एक प्रकारे ते तुला योग्य देखील आहे. मी तुझं सारथ्य करीन, तुझे सर्व मनोरथ पूर्ण होत. अर्जुन प्रसन्न झाला. श्रीकृष्णांना बरोबर घेऊन तो युधिष्ठिरांकडे उपप्लव्य नगराला परत आला. त्यांच्या बरोबर सर्व मुख्य मुख्य यादववीर देखील आले. आणि इथून पुढे मात्र उघडपणाने श्रीकृष्णांनी पांडवांच्या पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं. उभय पक्ष युद्धाची तयारी करत होते. सैन्याची जुळवाजुळव चाललेली होती. दूतांची ये जा होत होती. प्रथम द्रुपदाचा पुरोहित दूत म्हणून कौरव सभेत आला ही हकीकत आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्वसंतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.